हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मेष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ॐमिडादेवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानिशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मामाहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, तसंच आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। आजचं मनोगत सद्भक्त उमेश दिंडोरे हे सादर करणार आहेत। त्यांनी सीओईपी मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये एमटेक केलेलं आहे। जॉमेट्रिक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काही वर्ष काम केल्यानंतर त्यांनी सध्या सॉफ्टवेअर कन्सल्टन्सीचा स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। त्यांना 1998 साली परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह झाला। मंडळाच्या एव्ही समितीमध्ये सर्व नियोजनापासून इम्प्लिमेंटेशनपर्यंत सर्व सेवांमध्ये त्यांचा सहभाग असतो। त्यांच्या मार्गदर्शनाखाली एव्ही समितीचे सर्व सदस्य आपली सेवा करत असतात। आपण त्यांचं मनोगत आता ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्रीराम, काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा धक्का बसला होता। त्यावेळेस पूजनीय स्वामीजींनी मला आणि माझ्या कुटुंबियांना दिलेला आधार आणि मार्गदर्शन विशेष होते। जेव्हा माझी पत्नी सौ कांचन हिने मला आयसीयूमध्ये ऍडमिट करून घेतल्याचे स्वामीजींना सांगितले, त्यावेळेपासून स्वामीजींनीच पुढील सर्व घटनांचे सूत्र आपल्या हातात घेतले। जशी कांचन स्वामीजींना फोन करून डॉक्टरांचे मत सांगत असे, तसेच स्वतः स्वामीजी फोन करून पुढे काय करायचे आहे ते सांगत होते। उमेशचे नातेवाईक निर्णय घेतील वगैरे असलं काही नाही, तर ते स्वतःच आमच्या घरातील कर्ता पुरुष होऊन निर्णय घेत होते। शिवाय मेडिकल प्रोसिजर पूर्ण होऊन मी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येईपर्यंत ते हॉस्पिटलमध्येच थांबले होते। माझ्या स्वामीजींनी माझ्यासाठी एवढे केले, मग मी त्यांना काय दिले? त्यांची अपेक्षा आहे की जेवढे ऐकले जात आहे त्यानुसार मी माझे जीवन बदलायला पाहिजे। शांती आणि समाधानाची अनुभूती वरचेवर खोल व्हावी, पण आज तसा माझा अनुभव नाही। वयाची 40 ओलांडल्यावर देखील मी असाच विचार केला, पण काहीच कन्स्ट्रक्टिव्ह करू शकलो नाही। आता 50 आली, आता नाही तर मग केव्हा? स्वामीजी, मी जवळजवळ 23 वर्ष तुमच्या बरोबर आहे. एवढ्या काळात खरं तर व्यक्तीत बराच फरक पडू शकतो. ह्या मनोगताच्या निमित्ताने मी माझ्या केलेल्या आणि करत असलेल्या पारमार्थिक साधनांचे रिपोर्ट कार्ड मांडत आहे. प्रत्येक साधन मार्गाच्या बाबतीत काय केले आणि अजून काय करणे गरजेचे आहे ते मी इथे मांडलेले आहे. हे मनोगत केवळ आजसाठी न राहता ते इथून पुढे नियमितपणे बघण्यात ठेवावे असा माझा विचार आहे. मी 96 गुरुपौर्णिमेच्या उत्सवानंतर केंद्रात यायला लागलो. माझ्या माहितीनुसार परमार्थ करणे म्हणजे श्रवण आणि वाचन. मी श्रवण केले म्हणजे काय जमले ते मी पहिल्यांदा सांगतो. मी रविवारच्या प्रवचनांपासून केंद्रात यायला सुरुवात केली. तुम्ही सांगितलेल्या स्थितप्रज्ञ लक्षणांनी मला भुरळ घातली. माझ्या बुद्धीला जेवढी काही परमार्थ विचार माहिती आहे तो सगळा तुम्हीच शिकवलेला आहे. केंद्रात यायला लागल्यापासून इतर कुठे पारमार्थिक श्रवणाला गेलो नाही, म्हणजे इच्छाच झाली नाही. कित्येक वर्ष मंडळांनी प्रकाशन केलेल्या व्यतिरिक्त दुसरे कुठले पुस्तकही वाचले नाही. सगळे कार्यक्रम न चुकता ऐकायचे, गावाला जायचे टाळायचे, नाहीच टाळता आले तर सुट्टी काढून वर्किंग डेला गावाला जायचे, पण रविवारचे केंद्र बुडवायचे नाही. केंद्रात मुलांना घेऊन यायचो. ह्या अशा चिकटून राहण्याचा मला फारच फायदा झाला. मी कधीच तुमच्याविषयी अथवा तुम्ही सांगितलेल्या विचारांविषयी भ्रमलो नाही. पण सगळंच काही एवढं चांगलं राहिलं नाही. म्हणतात ना, अतिपरिचयात अवज्ञा. हळूहळू श्रवणातील एकतानता हरवली. सुरुवातीचे 2-4 मिनिटे ऐकल्यानंतर माझे विचार चक्र चालू होते. आता ह्यावर उपाय म्हणून जसा ध्यानात तसा मी आता ऐकताना सुद्धा मनावर लक्ष ठेवतो. केंद्रातील हा आपला पहिलाच दिवस आहे आणि समोर चाललेल्या निरूपणाव्यतिरिक्त आपल्याला इथले काहीच माहिती नाहीये. अशा पद्धतीने मी ऐकण्याचा सराव करत आहे. थोड्या प्रवचनांच्या श्रवणानंतर माझ्या लक्षात आले की श्रवणाएवढाच ध्यानावर तुमचा भर आहे. मी ध्यान कितपत आत्मसात करू शकलो ते मी आता मांडतो. माझा अनुग्रह झालेला नव्हता, पण रविवार सकाळी मी ध्यानाला येत असे. तुम्ही प्रवचनात जे सांगायचा त्यानुसार मी ध्यान करत असे आणि अनुग्रहानंतर मी पंकजदादांच्या घरी सकाळी ध्यानाला जात असे. तिथे अशा प्रकारे सगळ्यांबरोबर मिळून ध्यान केल्यानं बैठक पक्की झाली. 3 तासाची बैठक हे साहस राहिले नाही तर एक गरज वाटू लागली. माझ्या ध्यानातली एक मोठी अडचण म्हणजे कल्पनाविलास आणि दिवसेंदिवस ह्यात वाया जातात. ही एक आत्मप्रौढीच असते आणि दुर्दैवानं मी ह्यात रमतो. हा रोग आपोआप जाणार नाही हे आता माझ्या लक्षात आले आहे. आणि ध्यानातच नाही तर इतर वेळी देखील मी कुठल्या एका विचारावर फार रेंगाळणार नाही असा प्रयत्न करतो. तसेच ध्यानात आतापर्यंत मी असा अनुभव घेतला आहे की काहीही विचार नाही, पण मी मात्र तिथे आहे. मला ह्याच्याही पुढे जायचंय. पण हा साक्षी नाहीसा व्हायला माझे तुमच्या ठिकाणी असणारे समर्पण कुठेतरी कमी पडत आहे. जसा उंच झोका घेण्यासाठी दोरी ताणलेली आहे, पाय रोवलेले आहेत, आता फक्त ते पाय उचलायची गरज आहे. पण ते पायच उचलले नाहीत तर मग मजा नाही. तसे सद्गुरूंना घट्ट पकडून जगताचा आधार सोडला नाही तर मी संपणारच नाही. पण असो, मला हे प्रयत्न करायला आवडतं. साधकाला श्रवण आणि साधनेबरोबर सेवाभाव ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मला तो किती जमला ह्याविषयी मी साशंकच आहे, कारण इथे काही सेवा करायला पाहिजे हे माझ्या गावीही नव्हते. स्वामीजी, तुम्हीच मला सेवेत घेतलेत. अगोदर विश्वास ठेवायचा आणि मग त्याला विश्वासपात्र करायचे. अगोदर प्रेम करायचे आणि त्यातून त्या व्यक्तीला आपल्या प्रेमास पात्र करायचे. ही जादू तुम्हाला येते आणि असा बदल घडेपर्यंत तुम्ही वाट पाहता. माझ्या सेवेला देखील 21-22 वर्षे झाली असतील. मंडळांनी सांगितलेली सगळी कामे झाली असतील, पण त्याला मी माझी सेवा म्हणणे म्हणजे माझी धेटाईच आहे. माझ्या कामाच्या 2 पद्धती आहेत, एक घरातली आणि दुसरी नोकरीच्या ठिकाणची. घरातल्या पद्धतीचे काय सांगणार? लग्ना अगोदर सांगकाम्या होतो आणि लग्नानंतर विसरपोळ्या. त्यामुळे माझी सेवेची पद्धत नोकरीशी मिळती जुळती ठेवणं मला सोयीचं होतं. पण त्यामुळे असे झाले की माझ्या प्रकृतीला अनुसरून सेवा केली पण ही प्रकृतीच्या भिंती पाडण्यासाठी असते हे राहूनच गेलं. आता किती संधी मिळेल कोणास ठाऊक. श्रवण साधना आणि सेवा चालू असताना काही वर्षांच्या श्रवणानंतर असे लक्षात आले की संपूर्ण जीवन बदलण्याकडे तुम्ही निर्देश करत आहात. म्हणून मी माझ्या अभ्यासात अजून दोन विषय घेतले, ते म्हणजे नोकरी आणि संसार. नोकरीच्या बाबत लक्ष फक्त आवडीच्या कामाकडेच होते, त्यापेक्षा जास्त काही अपेक्षा केली नाही. त्यामुळे नोकरीमुळे ध्यानामध्ये आणि श्रवणामध्ये काही अडथळा आला नाही. बढती मागून घेणे ही गोष्ट महत्वाची वाटलीच नाही, किंबहुना असे काही मागणे हे अपारमार्थिक वाटले. पगाराविषयी मात्र स्वतःला शिकवावे लागले. मित्रांचे ऐकून पगाराचे विश्लेषण केले, पण असे लक्षात आले की पगाराने काही अडचण नाहीये, पण पगार कमी आहे या विचाराने फार त्रास होतो, आणि हा विचार मी सोडून दिला. परदेशातील नोकरीचे बाकीच्यांना पडलेले गारुड पाहून तिथे देखील मला वाटायला लागले की आपले काहीतरी चुकतंय का, आपणही प्रयत्न करायला पाहिजे का. पण दोन कारणांसाठी मी तो विचार झटकला. एक म्हणजे परमार्थ साधणे माझ्या हातून नक्की सुटेल जर मी परदेशी गेलो तर, आणि ज्या गोष्टींसाठी मी परदेशी जाणार त्यामध्ये फार काही वैचारिक खोली दिसली नाही. मी माझ्या कामाच्या ठिकाणी आणि मित्रांमध्ये माझा पारमार्थिक इंटरेस्ट कधी लपवला नाही, किंबहुना तो स्पष्ट करून त्याच्या बंधनात वागण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझ्या आजूबाजूचे मला सतत इव्हॅल्युएट करत आहेत हे मी लक्षात ठेवून राहतो. मला हे प्रत्येक वेळेला जमलेच असे नाही, आणि अजूनही माझ्या वागण्यात परमार्थ मार्गाविषयी शंका घेतली जाईल असे काही येऊ देत नाही, आणि त्याचबरोबर कृत्रिमता देखील येऊ देत नाही. काही काळापूर्वीपर्यंत मी असा विचार करत होतो की आपण रिटायरमेंट घेऊन साधनेला जास्त वेळ देऊयात, पण असे वाटले की जीवनात कर्म नसेल तर परमार्थाची परीक्षा होणार नाही, आणि जर परीक्षा झाली नाही तर दिशा आणि गती कशावरून ठरवणार. म्हणून वेगळा विचार केला. समजा नोकरीधंदा करत असतानाच रिटायर्ड असल्यासारखे राहता येईल का ते पाहूयात. म्हणजे सतत कर्मात राहणे आणि कर्म नीट पार पाडणे यापेक्षा दुसरी कसलीच जबाबदारी नोकरीच्या बाबत घ्यायची नाही. नोकरी एवढाच दिवसाचा वेळ द्यावी लागणारी गोष्ट म्हणजे प्रपंच किंवा संसार. केंद्रात येणाऱ्या मुलीशी लग्न झाले आणि मी केंद्रात यायला लावलो, म्हणजे माझा प्रपंच आणि परमार्थ एकदमच सुरू झाले. सुरुवातीची काही वर्षे मी फक्त नोकरी आणि केंद्र ह्याचंच लक्ष घातले आणि संसार पत्नी कांचननीच चालविला. त्यामुळे मी श्रवण चुकवले नाही ह्याचे श्रेय तिलाच जाते. तिला देखील श्रवणाला यायचे असायचे आणि त्यामुळे तिची चांगलीच धावपळ व्हायची. मग कधी ती रागवली की मी तिचं ऐकायचो. असा आमचा संसार चालला होता. चालला म्हणजे मी निदान रागवल्यावर तरी ऐकतो हे तिला चालायचे आणि ती रागवलेली मला चालायची. पण दुसऱ्या मुलाच्या लहानपासूनच्या आजारपणामुळे मात्र हळूहळू मी संसारात अडकत गेलो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरकडे जाणे, तो बरा व्हावा अशी आशा बाळगणे, कांचनला असणारे टेन्शन, यातून प्रथम काळजी आणि नंतर ममत्व वाढत गेले. याशिवाय अजून एका कारणासाठी मी स्वतःला मुलांमध्ये अडकून घेतले, ते म्हणजे त्यांना परमार्थ मार्ग सांगण्यासाठी आणि स्वामीजींपाशी आणण्यासाठी. परमार्थ आचार आणि विचार ह्यात मी आचरण महत्वाचे पाहतो. म्हणून मुलांनी लवकरच विचार समजून घ्यावा, म्हणजे माझ्यापेक्षा चांगला आचार सहजपणे घडेल असा माझा तर्क होता. आता माझी खात्री आहे की स्वामीजी तुम्हीच माझा संसार उचलून धरला आहे. दोन्ही मुलांना पूजनीय स्वामीजींचे महत्व आणि त्यांच्या जवळीकेचे महत्व देखील कळले आहे. घरातील प्रत्येक प्रसंगात परमार्थ विचाराची खोली वाढत जावी असा माझा प्रयत्न असतो आणि त्याला कुटुंबियांची साथ असते. अशा प्रकारे अगोदर सांगितल्याप्रमाणे सगळ्याच विषयात प्रगती दिसत असताना शांती समाधान तेवढ्या वेगाने वाढताना दिसत नव्हतं. म्हणजे काहीतरी कमी आहे असे जाणून या सगळ्या विषयांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणारा एक विषय मी घेतला, तो म्हणजे यदृच्छया जगण्याचा प्रयत्न करणे. यदृच्छया जगणे ह्याचा मी जो माझ्या अभ्यासापुरता मर्यादित अर्थ घेतला तो असा. त्यातला एक भाग म्हणजे कर्मयोगानुसार आचरण आणि दुसरा माझ्या दृष्टीने महत्वाचा भाग म्हणजे निर्णय पद्धतीवर लक्ष ठेवणे. जर निर्णय अथवा चॉईस चुकला तर वेगळीच कर्माची साखळी अंगावर येऊन पडते आणि मग कर्मयोग वगैरे सुधरतच नाही. म्हणून जेव्हा जेव्हा माझ्या लक्षात येते की मी काही निर्णय घेतो आहे तेव्हा तेव्हा मी घेतलेल्या निर्णयाचे कारण शोधतो. मी माझ्या आवडीला अनुसरून निर्णय घेतो आहे का जे स्वाभाविक आहे त्याचीच निवड करत आहे याचा मी विचार करतो. परमात्म्याने निर्माण केलेल्या विश्वाच्या घडीला अनुसरून हा निर्णय आहे की माझ्याच विश्वातला आहे असा मी विचार करतो. ही गोष्ट म्हणजे बोल बोलता सोपे वाटे अशी आहे. एकतर बरेचसे निर्णय मी माझ्या नकळतच घेतो आणि आपण हा अभ्यास करायचा ठरवलंय हे लक्षातच राहत नाही. त्यातूनही एखाद्या वेळेस लक्षात आल्यास मीच ठरवायचे की हा माझा निर्णय स्वाभाविक आहे यात ढोंग सुद्धा असू शकते. पण तरी देखील जमो अथवा न जमो हा अभ्यास मला गरजेचा वाटतो. हे सगळे मनोगत लिहिल्यावर मी जे इथे करायला पाहिजे करतो आहे असं म्हटलेलं आहे त्यात मला अजून जीव ओतायलाच पाहिजे. पण मला आता असे वाटते आहे की मी असे कितीही विषय वाढवले तरी मूळ अडचणीला मी हात घालतच नाहीये. मला मोक्षच हवाय पण आत्ताच पाहिजे असा माझा आग्रह राहत नाहीये. माझा संवेग वाढतच नाही. ज्या संवेगाने मी केंद्रात आलो तेवढाच संवेग आज घेऊन मी मोक्षाची इच्छा धरतो आहे. आज तरी मी याबाबत काही करू शकेन असे मला दिसत नाही पण मी थांबणार नाही. मला थांबण्याचे भय आहे हरण्याचं नाही. स्वामीजी अजून एका माझ्या अभ्यासाविषयी म्हणतो की जो मी निवडलेला नाही तो तुमच्या ताकदीने तुम्ही मला दिलात आणि तो माझ्या अत्यंत आवडीचा विषय झाला. स्वामीजी मला देवासाठी रडायला आवडते आणि मला त्याचा कधी मधी अनुभव येतो यातून मी फार सुखावून जातो. काही सगुण रूप जशी आवडतात तसेच तुमच्या कृपेने निर्गुण रूपाच्या स्तवनाने देखील मला भरून येते. खर तर याचा अभ्यास होऊ शकत नाही आणि फार बोलणे देखील बरोबर नाही. तुमच्या कृपेने या अनुभूतीने माझे जीवन पूर्ण भरून जावो अशी मी प्रार्थना करून इथे थांबतो. हरी 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 हरी. हरी हरी हरी. आपल्या स्वतःचं इतक्या वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि तटस्थपणे निरीक्षण करणं आणि ते मांडू शकणं याच्यासाठी उमेश मला असं वाटतं की कानपूर आयआयटी मधून एमटेक व्हायला पाहिजे तरच हे शक्य आहे असं मला आता वाटायला लागलंय. त्यांनी जो शेवटचा त्याच्या अनुभवाचा मुद्दा त्याच्याबद्दलचा मांडला तेव्हा माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मलाही परमार्थाबद्दल म्हणजे सेवा ध्यान नामस्मरण उपासना पूजा श्रवण हे जे त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याच्यापेक्षा सगुणामुळे डोळ्यात पाणी येणं आणि निर्गुणाच्या बद्दल प्रीती वाटणं एवढंच मला परमार्थ जमलाय असं मलाही वाटत.
बाकीचा जो परमार्थ आहे तो प्रयत्न करत राहायचा. कारण श्रवण करत असताना विचाराच्या भिंती उभ्या राहणं कधी कधी आणि कधी कधी आपला विचार उठू न देता जशी सरळ धार पडावी घागरीमध्ये तसं वक्त्याचं जे भाषण आहे ते आपल्या अंतःकरणात येऊन स्थिरावावं असं कधी कधीच अनुभवाला एखाद्याला येतं. एरवी आपल्या स्मृतीशी संबंधित आपल्या ज्ञानाशी संबंधित किंवा जे बोललं जातं आहे त्याच्या संबंधी आपली एकमत नसणं आपण त्याच्याशी कधी कधी असणं म्हणून बरोबर सांगितलंय असं वाटणं या अंगानी मनाला विचार उठवायची सवयच असते. त्यामुळं श्रवण हा फार कसून अभ्यास करण्याचा विषय आहे असं मला वाटतं. पण त्याचा जर परिपाक पाहायचा झाला तर निर्गुणाविषयी आणि सगुणाविषयी प्रेम सगुणामुळं अंतःकरणात कालवा कालं होणं आणि निर्गुणाबद्दल अत्यंत उत्सुकता वाटून कधी कधी त्याचं समाधानही होणं हे सारश्रवणाचं लक्षण आहे. आपलं लक्ष विचलित होत जरी असलं असं आपल्याला वाटलं तरी जसं डोंगर माथ्यावर पडलेलं पाणी वाहून गेलं असं वाटलं तरी देखील पृथ्वीच्या पोटात जातच ते विहीर खणल्यावर जसं लक्षात यावं तसं ज्यांना ज्यांना असा अनुभव आहे त्या कोणाचं श्रवण वाया नाही गेलेलं असं मी समजतो. आणि माझं श्रवणही वाया नाही गेलं याचा मी हा एवढाच क्रायटेरिया ठरवतो, ध्यानाचाही तेवढाच ठरवतो. विपरीत परिस्थितीत शांत राहता येतंय का हा ध्यानाचा क्रायटेरिया आहे. रोज ध्यानात मन शांत होतंय का हा क्रायटेरिया नाहीये. आपण स्थिर राहू शकतो ना हाच क्रायटेरिया आहे. लग्न होण्याच्या आधी सांगकाम्या असणं आणि लग्न झाल्यानंतर सांगकाम्याची एक तरी चांगली गोष्ट आहे की आपण सांगितलं, कोणी सांगितलं, आपण केलं, गोष्ट संपली. पण लग्न झाल्यानंतरची अडचण म्हणजे आपलं कुठलंच काम पसंतीला येत नाही किंवा यांना काही कळत नाही हे कितीही काम केलं तरी कायम राहतं. हा तुझ्यासारखाच मलाही अनुभव आहे. मला असं वाटतं की इकडच्या सगळ्या वर्गाचा तोच अनुभव आहे की बाकीच्या सगळ्या बाबतीत अगदी व्यवहारात उद्योगधंद्यात नोकरी उद्योगात सगळीकडे तुम्ही कितीही यशस्वी असा तुम्ही घरामध्ये फेलच होता. पण तेवढी एक गोष्ट जी आहे तर ती आपल्या बाकीच्या सगळ्या यशाचा बॅलन्स राखण्यासाठी ईश्वराने निर्माणच केलेली आहे. त्यामुळेच आपला बॅलन्स राहतो असं मला वाटतं. ध्यानामध्ये निर्विचारतेबद्दलचा एक प्रश्न इथं आलाय बरं का. ध्यानाला बसलेलं असताना आपण सांगितल्याप्रमाणे सोहम श्वासाचा आधार घेऊन एकदा फक्त सोचा श्वास घेऊन निर्विचार होण्याचा प्रयत्न करत असताना म्हणजे सो असं म्हणून श्वास घेतला थांबला चिदाकाशात आणि निर्विचार होण्याचा प्रयत्न करत असताना दर एका क्षणाने असा विचार येतो की आता निर्विचार झालं होतो का या एका क्षणाकरता. एका क्षणानंतर विचार येतो, एक क्षण जमतं असं या लिखाणावरून वाटतंय. किंवा ध्यान लागलेलं होतं का आता, असा कुठलाही विचार आला की विचाराची चेन परत चालू होते काही वेळासाठी. एका क्षणानंतर असं घडतं. दुसरा कुठलाही विचार नाही आला तरी आत्ता जे झालं तेच ध्यान होतं का असा तरी विचार आल्याखेरीज राहत नाही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मनाच्या आवाजाला विसर्जित करता येत नाही. याविषयी कृपया मार्गदर्शन करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना, असा एक खूप चांगला प्रॅक्टिकल ज्याला म्हणू असा प्रश्न आहे. ध्यानामध्ये विचार थांबवण्याचा प्रयत्न करणं याच्यासाठी साक्षी वृत्तीचा आधार घ्यायला सांगितलेला आहे. विचार थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही काही युक्त्या जरूर आहेत. साक्षीत्व ही त्याच्यातलीच एक वृत्ती आहे. पण पहिली युक्ती म्हणजे विचारच उठू द्यायचा नाही, या विचारावर ठाम राहायचं आणि त्याचबरोबरीने आधी जे चिंतन केलेलं असतं आपण अविनाशी असंग जाणीव स्वरूप शांत स्वरूप परमात्माच आहोत हा जो हे जे चिंतन केलेलं असतं, आता या चिंतनालाही मी सुरुवातीला तुम्हाला विचारच म्हणतो बर का. खूप विचारांनी हे चिंतन दृढ झालेलं असतं म्हणजे आपला विश्वास निर्माण झालेला असतो. एकदा विश्वास निर्माण झाला की मग त्या विश्वासाबद्दल परत विचार करावा लागत नाही. तुम्हाला पटते का मी काय म्हणतोय ते. एकदा विश्वास निर्माण झाला, जसं तुमच्याकडे आता 1 कोटी रुपये आहेत आणि या 1 कोटी रुपयाचा तुम्हाला भरपूर आधार आहे, असा विश्वास निर्माण झाला की प्रत्येक वेळेला माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत आणि त्याचा आधार आहे असा विचार करण्याखेरीज देखील तुमची ही भावना पक्की राहते. पटते तुम्हाला? म्हणजे आता त्याचा तुम्हाला विचार करावा लागत नाही. तसं आपण अविनाशी असंग जाणीव स्वरूप अशरीरी शांत स्वरूप आहोत असं जे गुरुवाक्य आहे तेच तू आहेस हे परब्रह्माचं लक्षण आहे. तर या लक्षणाचं उत्तम चिंतन झाल्यावर आपल्या ठिकाणी तसा विश्वास निर्माण व्हावा. हा विश्वास याचा अर्थ आता परत परत असा विचार करायला लागू नये. आणि या विश्वासासकट आता इथं चिदाकाशात आपण आहोत आणि आता मी कुठलाच विचार उठू देणार नाही. साक्षींनी सांगत नाहीये आता विचारच उठू देणार नाही, म्हणजे हाही विचार नाही की मी अविनाशी असंग, कारण तो विश्वासात जमा झाला. जसं मी बसलेलं आहे आणि मी आधी भरपूर चिंतन केलेलं आहे आणि या चिदाकाशामध्ये माझी अविनाशी असंग अशरीरी चैतन्यमय शांत स्वरूप अशी माझी स्वरूपस्थिती आहे या विश्वासाने मी बसलो आहे आणि हाही विचार नाही आणि कुठलाच विचार नाही असं मला बसायचं आहे. मी बसलो हरी 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 हरी। आता आता मी बसलो त्याच्यात एवढ्या वेळात मी या भावनेत स्थिर झालो आणि विचार कुठलाच उठला नाही। जेव्हा उठलो तेव्हा असा विचार उठला की आपलं ध्यानच लागून गेलं, आपल्याला यांना पुढे काहीतरी सांगायचंय, म्हणून मग मी डोळे उघडले। तुमच्या प्रत्येकाचा अनुभव आता माझ्यासारखा नसेल, तुमच्या बाबत कोणाबाबत असं घडलं असेल की तुम्हाला एक 5-10 क्षण जमला असेल। एक क्षण म्हणजे जवळपास 2.5 ते 3 सेकंद, म्हणजे 10 सेकंद जर जमलं तर एखाद्याला 1/2 मिनिट जमला असेल की कुठलाच विचार उठू द्यायचा नाही आणि आपण परमात्मा आहोत या भावनेत स्थिर राहायचं। हे एक 1/2 मिनिट कोणाला तरी जमलं असेल, तर कोणाला तरी 1.5 मिनिट जमलं असेल, कोणाला तरी 2 मिनिटं जमलं असेल। आता मी किती वेळ बसलो मला माहित नाही, आपण मी घड्याळ पाहिलेलं नव्हतं, पण असं समजा की मी 7-8 मिनिटांनी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली, याचा अर्थ असा की मलाही 7-8 मिनिटांनंतर विचार उठला, बरोबर आहे की नाही? की तुम्हाला आता सांगायला पाहिजे हा का होईना विचार उठला, पण तेवढ्या वेळामध्ये माझ्या बाबत काय झालं तर इतका वेळ विचार उठला नाही म्हणून माझा एक अंतरपवन देखील ऊर्ध्वगामी झाला, तोही या वरच्या भागात जाऊन स्थिर झाला, श्वासही थांबला, मनही थांबलं आणि मधून अधून श्वास चालू जरी असला तरी मला त्याची फारशी जाणीव राहिली नाही, तो बराच थांबलेलाच आहे असं मला वाटत राहिलं। आणि तुमच्यापैकी ज्यांना 2-3 मिनिटं जमलं असेल तर त्यांनाही मधून अधून असंच झालं असेल की विचार थांबतो तेव्हा श्वासही थांबतोच। आता 7-8 मिनिटांनी समजा मला एक विचार उठला आणि यांना परत सांगायला पाहिजे असा विचार उठला आणि मी त्याला प्रतिसाद देऊन डोळे उघडले बोलायला सुरुवात केली। आता हा जो विचार उठला मग 30 सेकंदांनी का उठेना, 1 मिनिटांनी का उठेना, 1.5 मिनिटांनी का उठेना, 3 मिनिटांनी का उठेना किंवा 7 मिनिटांनी का उठेना, हा जो विचार उठला आता जर मी असं केलं असतं की हा विचार बाजूला सारायचा आणि त्याच भावनेत स्थिर राहायचं तर मला हा विचार बाजूला सारता आला असता, तुम्हालाही सारता येईल। जसं 15 सेकंदात उठतो विचार त्यालाही बाजूला सारता येईल की हा विचार आत्ता नको आणि परत त्याच भावनेत स्थिर राहायचं। फक्त तुम्हाला तो बाजूला सारता यायला पाहिजे। आपण आता याच्या उलट परिस्थिती घ्या की मी तरीही बसून राहिलो थोड्या वेळाने, माझ्या थोड्या वेळाने लगेच की आता तू सत्संग घ्यायला बसलायस का ध्यानाला बसायचंय तुला, आता लोक प्रत्येकाला हे जमलं नसेल, त्यावेळेला काही जण डोळे उघडतील, तू जर पुढं काही बोलला नाहीस तर मग त्यांनी करायचं काय, तू काही केवळ तुझ्या वैयक्तिक ध्यानासाठी बसला आहेस का? मग एक विचार असा उठेल की लोकांचं काय होईल ते होईल, पण मला आता बरं वाटतंय मी बसेन, पण तोही विचारच होता, ती निर्विचारता नव्हती। म्हणजे जर प्रतिसाद दिला तर कुठलेही विचार स्वैर उठायला सुरुवात होते, पण जर प्रतिसाद द्यायचा नाही असा प्रतिविचार निर्माण झाला म्हणजे साक्षी विचार निर्माण झाला तर 15 सेकंदांनी, 30 सेकंदांनी, मिनिटांनी, 2 मिनिटांनी, 5 मिनिटांनी कधी का उठेना तो बाजूला सारता येतो। तो बाजूला सारण्यासाठी फार सावधपणाची गरज आहे, कारण आपल्याला प्रतिविचार करून हा विचार बाजूला सारायचा आहे हेच जर समजलं नाही तर ते सावधपणाने समजेल। म्हणून ध्यानामध्ये जशी ही निर्विचार पण आत्मस्थिती सावधपणाने अनुभवणारा जो आहे तो विचार उठल्याबरोबर त्या विचाराकडे ओरिएंट होतो, त्याच्याकडेच त्याची दृष्टी जाते आणि बाहेर फिरायला पडतो. त्याच्याऐवजी त्यांनी आपण या विचाराला प्रतिसाद द्यायचा नाहीये आणि परत हे ध्यान अनुभवायचंय, आपण ध्यान करायचंय याबाबत सावध असलं पाहिजे. म्हणजे झालं. म्हणून एका क्षणाकरता निर्विचार झाला आणि मग विचार उठला हे ध्यान होतं का? वगैरे जे त्यांनी वर्णन केले, तसा विचार उठला तर तो बाजूला सारला तर परत एका क्षणाकरता जमेल? जमेल. एका क्षणाचे दोन क्षण होऊ शकतील? होऊ शकतील. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका पहाडावर फार उंच असलेल्या देवीच्या दर्शनाकरता म्हणून रात्री त्या पहाडावर चढून जाऊन दर्शनाकरता लोक जात असत, कारण दिवसा तर त्या पहाडावर चढणं फार कठीण होतं. त्या प्रदेशामध्ये असणारी उष्णता, ऊन या सगळ्यामुळं दिवसाचा प्रवास फार कठीण होता, पण रात्रीचा प्रवास अनेक जण करत असत. आणि कितीतरी यात्रेकरू जात असत, पण रात्री प्रवास करण्यासाठी त्यांना दिव्याची गरज असे. तर काही असे यात्रेकरू होते की त्यांना पुढची बरीच पावलं दिसत असत, म्हणजे 50 पावलं दिसत असत असा दिवा त्यांच्यापाशी होता. खाली एक साधू बसलेला असायचा, तो त्यांना मार्ग दाखवायचा आणि मग त्या मार्गावरून सरळ वर जायचं. एक गरीब मनुष्य आला, त्याच्यापाशी मिणमिणता दिवा होता. तो मिणमिणता दिवा घेऊन जात असताना तो साधू त्याचं दर्शन घ्यायचा आणि वर जायचा, हा परिपाठ होता. तो मार्गदर्शन करायचा. त्या गरीब माणसानी इतरही लोक पाहिलेले होते जाणारे, तो असं म्हणाला की माझ्यापाशी असलेला मिणमिणता दिवा मला जेमतेम एक किंवा दोन पावलंच दाखवतो, मी कसा या पहाडावर जाणार? तेव्हा साधू असं म्हणाला की तुला तुझ्या पुढच्या दोन पावलाचीच गरज आहे चालण्यासाठी. तू दोन पावलं टाकलीस की पुढची दोन पावलं प्रकाशित होतात, एवढ्यानी तू पोचू शकशील. आणि त्या उपदेशानी केवळ एक किंवा दोन पावलं प्रकाशित करणारा दिवा घेऊन तो पहाटेच्या सुमाराला देवीच्या देवळामध्ये हजर झाला. तसं आपल्याला 7-8 मिनिटाची गरज नाहीये. एक किंवा दोन क्षण निर्विचार राहता आलं तर पुरे आहे, सुरुवातीला तरी मी म्हणतो, कारण नंतर काळ थांबलेलाच असतो. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा दोन क्षण आणि 7-8 मिनिटं याच्यात मला काहीच फरक नव्हता, कारण नंतर एक स्थिर काळच होता. इतका मोठा काळ निघून गेला हे परत विचार उठल्यावरच मला कळतं. एरवी तो क्षणासारखाच असतो, कारण ज्या वेळेला विचार थांबतात आणि श्वासही अवरुद्ध होतात तेव्हा काळीही थबकतो, काळीही थांबतो तेवढ्या वेळापुरता. म्हणून ही एक युक्ती आहे की विचारच उठू देणार नाही, आणि जर उठला तर त्याच्या पाठोपाठची युक्ती तो विचार बाजूला सारेल. एवढ्या दोन विचारांनी ध्यान संपन्न होत असतं. आता त्याच्या मधला एक मार्ग देखील आहे. जर विचार उठतच असेल ऐका, तुम्ही बसलेले आहात आणि निर्विचार बसलेले आहात किंवा परमात्म स्वरूप होऊन बसलेले आहात. तर साधारणपणाने एक दोन तीन क्षण प्रत्येकाला जमतं बरं का, म्हणजे निर्विचार आणि परमात्म भावना, पण परमात्म भावनेचेही शब्द नाहीत असं प्रत्येकाला जमतं. दोन ते तीन क्षण तर जमतं, याचा अर्थ पाच ते सात सेकंद साधारण जमतं. एक क्षण जमला तरी चालेल, मी म्हणतो जसं मी आत्ता बसलो. आणि मगाशी सांगितलं तशा भावनेनीच बसलो, आपण परमात्म स्वरूप आहोत म्हणजे अविनाशी अक्षर अव्यय शांत स्वरूप चैतन्य मात्र. आणि काळ निघून गेला जसा, एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे दोन क्षण झाले बरं का असा. पण आता ते मी मोजत नाहीये, अंदाज आहे. अशी दोन क्षणच परमात्मा भावना माझी टिकते आणि नंतर मी समजा बेसावध होतो, तर परत एकदा मी मला आतून रिमाइंड केलं, परमात्मा भावनेने रिमाइंड केलं, तेव्हा एवढे शब्द वापरायची गरज नाही. मी अविनाशी अक्षर अव्यय शुद्ध जाणीव स्वरूप शांत स्वरूप, मला केवळ आठवायचं आहे माझं परमात्म स्वरूप शब्दाशिवाय. आणि परत बसलो, एक दोन तीन चार पाच सहा, असे सहा सेकंद, पण तिथं मोजायचे नाहीयेत अंदाजाने. परत रिमाइंड केलं, परत रिमाइंड केलं, परत रिमाइंड केलं, कारण माझी लिमिट दोन क्षणाचीच आहे, सहा सेकंदाचीच आहे. आणि जर विचार उठत नसेल दोन क्षणानंतर तर चालू राहू देत, म्हणजे सहा सेकंदानंतर तुम्हाला रिमाइंड करायची आवश्यकताच भासत नाहीये, इतर विचार उठतच नाहीये, तर असं परमात्म भावनेमध्ये राहणं चालू राहू दे. जेव्हा विचार उठतोय असं वाटेल तेव्हा रिमाइंड करा. आता तुमच्यापैकी कोणाला 30 सेकंदानंतर एकदा रिमाइंड करायला लागत असेल, तर कोणाला मिनिटांनी, कोणाला दोन मिनिटांनी, तोपर्यंत तुम्ही त्या भावनेत स्थिर असाल. हरी हरी हरी, डोळे उघडायला हरकत नाही. असं ध्यान हे सोपं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही रोज हेच करता, पण तुम्ही सावध नसता. तुम्ही नुसते बसता आणि मग जे चाललंय ते चाललंय. मग तुमचं ध्यान संपायच्या वेळेलाच लक्षात येतं की उठायची वेळ झाली आहे. तोपर्यंत काही जणांचे विचार तसेच फिरत असतात आणि शेवटी शेवटी शांत होतात. पण तोही एक उपाय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, अगदीच जर जमत नसेल प्रयत्न करा, नाहीतर सोडून द्या. सोडून दिल्यानंतर तुमचं ध्यान संपायच्या वेळेला मन परत गोळा होतं, असा प्रत्येक साधकाचा अनुभव आहे. तो ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलाय. मग मोकलीले जेथ जेथ जाईल, तेथून नियमूची घेऊन येईल. पण हा मार्ग करायच्याऐवजी पौरुष प्रयत्नांनी पहिले दोन सांगितलेले मार्ग करा. तुमची शक्ती जेव्हा अगदीच संपेल तेव्हा तुम्ही तिसरा मार्ग करताच, मग तो रोजच करता. आणि त्या मार्गाने तुम्हाला नंतर अगदी शेवटी शेवटी मन ध्यानाच्या शेवटी शेवटी आवरलं जाण्याचा प्रत्येकालाच जवळपास अनुभव येतो. ध्यान करणाऱ्या प्रत्येकाला या मार्गाने आपलं ध्यान न्यावं. सावध प्रयत्न जे आहेत त्याला पर्याय नाही. जर सावध प्रयत्न केले तर ध्यान ही अवघड गोष्ट नाही, मुळीच अवघड नाही. तसा हा खूप चांगला प्रश्न होता. असे प्रॅक्टिकल जे प्रश्न असतात तुम्हाला येणाऱ्या अडचणीचे, त्याचं मला फार कौतुक असतं. निरूपणात्मक शंका असतात त्याही कोणाकोणाच्या असतात, त्याही काही चांगल्याच असतात त्या. पण या अशा अडचणी ज्या आहेत परमार्थ करताना थेट येणाऱ्या अडचणी, कारण निरूपणात्मक असतं तर ते तसे बौद्धिकच कोडी असतात. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग याच्यावरचे प्रश्न तेही चांगलेच असतात. पण कितीही म्हणलं तरी बौद्धिक कसरतच असते, तर्काचा खेळ असतो. हे थेट आहे. इथं तसं जर म्हटलं तर अगदीच अगदीच सोपं, आपल्याला रोज करता येण्यासारखं. आणि जिथं आपलं सगळं समजूनही अडतं ते हे आहे. असं असल्यामुळं हा प्रश्न मी घेतला. उमेशचं मनोगत आणि माझ्यासमोर आलेला हा प्रश्न यांनी आजच्या सत्संगाला एक वेगळंच वळण लागलं. नाहीतर आज संध्याकाळी आपण भजनाच्या कार्यक्रमासाठी म्हणून जे पालखीच्या कार्यक्रमासाठी येणार आहोत SP कॉलेजमध्ये, तर आत्ताही काही अभंग सामुदायिक सबंध सत्संगभर घ्यावेत थोडंसं बोलून, असा माझा विचार होता. पण हा कार्यक्रम खूप चांगला झाला. मला कधी कधी असं वाटतं की स्वामीजींनी फर्ग्युसन कॉलेजपाशी डॉक्टर वाडदेकरांची जी दिंडी होती तिथं त्या सगळ्या मंडळींमध्ये एक आपण अशी जायला सुरुवात केली. ती सगळी भजनी मंडळींचा ग्रुप होता, त्याच्यामध्ये स्वामीजी जायचे आणि फर्ग्युसन कॉलेजपासून तेव्हा आपल्या बुधवारपेठ चौकापर्यंत स्वामीजी चालत यायचे. म्हणजे आगीचा बंब आहे त्या चौकापर्यंत ते चालत यायचे. पुढं पुढं मग ते अंतर आप्पा बळवंत चौकात ते बाहेर पडू लागले. मग माझी अशी कल्पना, ते यशवंत ड्रेसेस याचं कोणता चौक आहे, कुमठेकर रस्त्यावर, तिथं बाहेर पडू लागले. पुढे चित्रशाळेपाशी ते थांबू लागले, तब्येतीप्रमाणे त्यांच्या, मग अलकाटॉकीजपाशीच ते बाहेर पडू लागले. पण ते डॉक्टर वाडदेकरांच्या दिंडीमध्ये सामील व्हायचे आणि स्वामीजी जातात म्हणून मग त्यांच्याकडं निरूपणाला येणारी काही मंडळी त्यांच्याबरोबर जायला लागली तेव्हा त्याच्यात आम्ही होतो. तर स्वामीजी सरलाताई आणि आम्ही पाच सहा मुली असे तिथं असायचो आणि वाडदेकरांच्या दिंडीबरोबर चालत यायचं. पुढे स्वामीजींकडे येणारा समुदायच एवढा मोठा वाढला आणि वाडदेकरांच्या दिंडीतली सगळी मंडळी वृद्धापकाळामुळे येऊ शकत नव्हती अशा वयामध्ये गेली तेव्हा स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचाच तो कार्यक्रम होऊन बसला आणि शेकडो लोक जे 600-700 लोक असे आपण तिथं जमायला लागलो आणि यायला लागलो. आणि स्वामीजींनी देह ठेवल्यावरही ही प्रथा आपण कित्येक वर्ष तशीच चालू ठेवली. पुढे या पालख्या म्हणजे आमच्या तरुणपणीचं जर पाहायचं झालं तर अगदी नक्की असायचं 6:15 तुकाराम महाराजांची पालखी जायची आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या दिंड्या गेल्या की 7:15 ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जायची. मोठ्या दिमाखात हे सगळं चालायचं. कधी कधी तुकाराम महाराजांची 6:00 जायची तर ज्ञानेश्वर महाराजांची त्याच्या पाठोपाठ 6:30 जायची. आता त्या पालख्या जाण्याचा काळ पुढे पुढे वाढत वाढत 7, 8, 9, 9:30, 10 ही इयत्ता झाली. अनियमित पुण्यामध्ये प्रवेश करणं आपल्या इथं एवढा येणारा शेकडो लोकांचा समुदाय त्याच्यामध्ये बालसंस्कार केंद्राची मुलं पुण्याची तेव्हा होणारी ट्रॅफिक कंडिशन सगळीकडे कोंडी झालेली असते वाहतुकीची मुलांना घरी कसं पोहोचवायचं. बरं शाळेतली मुलं देखील तिथं यायची. आपली जी बाल केंद्र शाळेत चालायची तीही मुलं यायची म्हणजे ते पालकही पूर्ण अनोळखी असायचे केंद्र चालकांना. असं असल्यामुळे ते बंद केलं आणि आपल्याला भजनाचा आनंद घ्यायचा आहे तर आपण एसपी कॉलेजमध्ये वेगळी दिंडी म्हणून समाविष्ट होऊ आपला कार्यक्रम करू असं ठरवलं. आणि तसा गेले काही वर्ष माझी कल्पना 7-8 वर्ष झाली आपण आता तशा प्रकारे एकत्र येतो आहोत. या पालखी समारंभाला बालवाडीमध्ये जसं पालखी कार्यक्रम असतो की नाही तुम्ही तुमच्या मुलांना छोटे झेंडे घेऊन टोप्या घालून वारकऱ्याचा ड्रेस करून पाठवता तर आपलीही मोठ्या मुलांची पालखी आहे असं मला नेहमी पालखीला जाताना वाटतं. कारण आपल्यासारखी सगळी वयाची मंडळी पालखी म्हणून असे उत्साहाने जमणं हाही प्रयोग पुण्यात फक्त एकमेव आपलाच असावा असं मला वाटतं. आणि आपला सोडला तर एकदम बालवाडी शाळा मोठ्या प्रेमाने उत्साहाने आणि आनंदाने आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी देखील अशीच छान पवित्र भक्ती प्रेमानी भरलेली भारलेली अशीच राहते. या सत्संगाच्या शेवटी शेवटी तरी थोडासा आपण 5 मिनिटं राहिलेली आहेत बाकी संध्याकाळी आपण सगळे जमणार आहोतच. उद्या पालख्या पंढरपूरकडे जाण्यासाठी म्हणजे सासवडला जाण्यासाठी म्हणून पुण्याहून जातील आज ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज दोघही संत आपल्या सगळ्या भक्त मंडळींसकट लवा जम्यासकट इथं आहेत. तुकाराम महाराज एकदा वारीला जाऊ शकले नाहीत तर वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांकडे पाहून त्यांनी विनवणी केली तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. मी तर जाऊ शकत नाहीये पण तुम्ही सनकादिक संत आहात माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा। असाही एक पाठ आहे, मूळ लवकरी पाठवा, म्हणजे जिथून मी आलो तिथं मला पाठवा। किंवा मूळ याचा अजून एक अर्थ आहे की बोलावणं। दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, म्हणजे दिवाळीला आपल्या माहेरी बोलवणं यावं म्हणून तिची सासूरवाशीण असते तर तिला आस लागून राहिलेली असते की कधी आईकडून पत्र येईल आणि मी दिवाळीच्या करता माहेरी जाईन। त्यामुळे आमंत्रण असाही या मूळ शब्दाचा अर्थ आहे। दोन्ही अर्थाने तुकाराम महाराज वारकऱ्यांना सांगतायत की पंढरीनाथांना सांगा की तुम्ही माझी आठवण करा आणि मला येण्याचं आमंत्रण पाठवा, मला बोलवून घ्या तुमच्याकडे। हे दोन्ही अर्थ चांगलेच आहेत। हरी हरी। पंढरीसी जाजा कुणी माझी विनवणी, हरीच्या कानी जाऊनी सांगा। पंढरीसी जाजा कुणी माझी विनवणी, हरीच्या कानी जाऊनी सांगा। देव निजला असेल तरी करावा जागा। 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 पंढरीसी जाजा कुणी माझी विनवणी, हरीच्या कानी जाऊनी सांगा। पंढरीसी जाजा कुणी माझी विनवणी, हरीच्या कानी जाऊनी सांगा देव निजला असेल तरी करावा जागा देव निजला असेल तरी करावा जागा पंढरीसी जाजा कुणी माझी विनवणी हरीचा कानी जाऊनी सांगा देव निजला असेल तरी करावा जागा पंढरीसी जाजा कुणी माझी विनवणी हरीचा कानी जाऊनी सांगा देव निजला असेल तरी करावा जागा 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 पंढरीसी जाजा कुणी माझी विनवणी हरीचा कानी जाऊनी सांगा माझी विनवणी हरीचा कानी जाऊनी सांगा हरीचा कानी जाऊनी सांगा हरी 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 बोला पुंडली कवर दे हरी विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परम स्वामी स्वरूप स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।